लेवीय प्रकरण 15। शरीरातून वाहणारा अशुद्ध स्राव। परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, इस्रायल लोकांना सांगा की एखाद्या पुरुषाच्या शरीरातून स्राव होत असल्यास त्या स्रावामुळे तो अशुद्ध होय। त्याचा शारीरिक स्राव वाहत असो किंवा शारीरिक स्राव बंद पडो, ती त्याची अशुद्धताच होय। त्याच्या स्रावामुळे झालेल्या अशुद्धतेविषयीचा नियम हा, स्राव होणारा मनुष्य ज्या बिछाण्यावर निजेल तो प्रत्येक अशुद्ध होय, आणि ज्या वस्तूवर तो बसेल तीही अशुद्ध होय। जो त्याच्या बिछाण्याला शिवेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे। स्राव होणारा मनुष्य बसलेल्या वस्तूवर कोणी बसला तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे। स्राव होणाऱ्या मनुष्याच्या अंगाला कोणी शिवला तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे। स्राव होणारा मनुष्य एखाद्या शुद्ध मनुष्यावर थुंकला तर त्या मनुष्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे। स्राव होणारा मनुष्य ज्या वाहनाचा उपयोग करील ते अशुद्ध होय। त्याच्या अंगाखालच्या कोणत्याही वस्तूला कोणी शिवला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे, व त्या वस्तू जो उचलील त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे। स्राव होणारा मनुष्य पाण्याने हात न धुता एखाद्याला शिवला तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे। स्राव होणारा मनुष्य एखाद्या मातीच्या पात्राला शिवला तर ते फोडून टाकावे, मात्र प्रत्येक लाकडी पात्र पाण्याने धुवावे। स्राव होणारा मनुष्य आपल्या स्रावापासून बरा झाल्यावर आपल्या शुद्धीकरणासाठी त्याने मोजून 7 दिवस थांबावे आणि मग आपले कपडे धुवून वाहत्या पाण्यात आपले शरीर धुवावे, म्हणजे तो शुद्ध ठरेल। 8व्या दिवशी त्याने 2 होले अथवा पारव्याची 2 पिले घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर जाऊन याजकाकडे ती द्यावी। मग याजकाने त्यातील एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे आणि त्याच्या स्रावाबद्दल परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे। एखाद्या पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्याने आपले सर्वांग पाण्याने धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे। ज्या कपड्याला किंवा चामड्याला वीर्य लागले असेल तेही पाण्याने धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे। स्त्रीशी संभोग करीतांना पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्या दोघांनी पाण्याने स्नान करून संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे। एखादी स्त्री ऋतुमती झाली तर तिने 7 दिवस दूर बसावे। जो कोणी तिला शिवेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे। ती दूर असेपर्यंत ज्यावर ती निजेल ते अशुद्ध होय, तसेच ज्यावर ती बसेल तेही अशुद्ध होय। जो कोणी तिच्या अंथरुणाला शिवेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे। ती ज्यावर बसली असेल त्याला जो कोणी शिवेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे। तिच्या अंथरुणाला किंवा ज्यावर ती बसली असेल त्याला शिवणाऱ्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे। तिच्याशी संभोग करीतांना पुरुषाला तिचा विटाळ लागला तर त्याने 7 दिवस अशुद्ध राहावे, व ज्या अंथरुणावर तो निजेल तेही अशुद्ध समजावे। एखाद्या स्त्रीचा ऋतुकाल नसताना जर अनेक दिवस तिला रक्तस्राव होत असला अथवा मुदतीच्या बाहेर ती ऋतुमती राहिली तर तिचे स्रावाचे 7 दिवस तिच्या ऋतुकालाच्या दिवसांप्रमाणे समजावे, ती अशुद्ध होय। ती ऋतुमती असेल तितके सगळे दिवस ती ज्या अंथरुणावर निजेल ते तिच्या विटाळाचे अंथरुण समजावे, त्याचप्रमाणे ती ज्यावर बसेल ते तिच्या ऋतुकालाच्या विटाळाप्रमाणे अशुद्ध समजावे। जो कोणी त्या वस्तूंना शिवेल तो अशुद्ध होय, त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे। पण त्या स्त्रीने आपल्या स्रावापासून शुद्ध झाल्यावर मोजून 7 दिवस थांबावे, त्यानंतर ती शुद्ध ठरेल। 8व्या दिवशी तिने 2 होले अथवा पारव्याची 2 पिले घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी याजकाकडे जावे। मग याजकाने एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे आणि तिच्या स्रावाच्या अशुद्धतेमुळे तिच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित्त करावे। ह्या प्रकारे तुम्ही इस्रायल लोकांना त्यांच्या अशुद्धतेपासून दूर ठेवावे, म्हणजे त्यांच्यामध्ये असलेले माझे निवासस्थान ते भ्रष्ट करणार नाहीत आणि आपल्या अशुद्धावस्थेत मरावयाचे नाहीत. स्राव होऊन किंवा वीर्यपात होऊन जो पुरुष अशुद्ध होतो अथवा जी स्त्री ऋतुमती होते आणि ज्या पुरुषाला अथवा स्त्रीला स्राव होतो आणि जो कोणी पुरुष ऋतुमती स्त्रीशी संभोग करीतो त्यांच्या संबंधीचा नियम हा.